लूक अध्याय 2. त्या दिवसात कैसर ऑगस्टकडून हुकूम झाला की रोमन जगातील सर्व लोकांच्या नावाची नोंद झालीच पाहिजे. ही पहिली नाव नोंदणी होती. क्युरिनिया हा सूर्या प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस ही नाव नोंदणी झाली. प्रत्येकजण नाव नोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला. मग येशोपसुद्धा गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील दाविदाच्या बेथलेहम या गावी गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती त्या मरियेसह तो तेथे नाव नोंदणी करण्यासाठी गेला. ते तेथे असतानाच तिची बाळांतपणाची वेळ आली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यांमध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते. आणि देवाचा एक दूत त्यांच्या समोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्या भोवती पसरले आणि ते मेंढपाळ घाबरून गेले. देवदूत त्यांना म्हणाला,
भिऊ नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुमच्यासाठी ही खून असेल. फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हाला आढळेल.
आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुती करीत होते आणि म्हणत होते,
स्वर्गात देवाला गौरव, आणि ज्यांच्या बद्दल देव समाधानी आहे त्या पृथ्वीवरील मनुष्यात शांती.
जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले,
चला बेथलेहमला जाऊया आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हाला कळवली ती पाहूया.
ते घाईने गेले आणि त्यांना मरिया व योसेफ आढळले आणि त्यांनी गोठ्यात ठेवलेले बाळ पाहिले. जेव्हा मेंढपाळाने त्यांना पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले. ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले. पण मरियेने या गोष्टी स्वतःजवळ ठेवल्या व सतत त्याविषयी विचार करू लागली. त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुती करीत मेंढपाळ घरी गेले. त्यांना जसे सांगण्यात आले तसे सर्व घडले. आणि जेव्हा बाळाची सुंता करण्याचा 8वा दिवस आला तेव्हा त्याचे नाव येशू ठेवले गेले. हे नाव देवदूतांनी त्याला त्याची गर्भधारणा होण्यापूर्वीच ठेवले होते. मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाचा विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधी करण्यासाठी ते त्याला घेऊन येरुश्लेमला गेले, ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे.
प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूला अर्पण करावा,
आणि
कबूतरांच्या जोडीचा किंवा पारव्याच्या 2 पिलांचा यज्ञ करावा.
प्रभूच्या या नियमाप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास ते गेले. येरुश्लेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते. तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्रायलाचे सातून होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही. आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला आणि येशूच्या आई वडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्याजवळ आणले. शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाची स्तुती केली. तो म्हणाला,
आता प्रभू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. जे तू सर्व लोकांच्या समोर केलेस तो यहुदीतर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असा आहे, आणि तो तुझे लोक इस्रायल यांच्यासाठी गौरव असा आहे.
त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आई वडील आश्चर्यचकित झाले. मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला. तो येशूची आई मरिया हिला म्हणाला,
इस्रायलात हे मूल अनेकांचे पडणे व उठणे यास कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे. अनेकांच्या मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जीवातून तरवार आरपार जाईल.
तेथे हन्ना नावाची एक संदिष्टी स्त्री होती. ती फलुनेलाची मुलगी होती. ती आशर वंशांची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत 7 वर्ष राहिली. ती विधवा असून आता 84 वर्षाची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही. उपास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस उपासना करीत असे. ती त्यावेळी बालकाच्या आई वडिलांकडे आली व तिने देवाचे आभार मानले आणि जे येरुश्लेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले. प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गालल्यातील त्यांच्या नासरेत या गावी परतले. बालक वाढत होता. तो बलवान झाला. तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. प्रत्येक वर्षी त्याचे आई वडील वलांडण सणासाठी येरुश्लेमाला जात. जेव्हा तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले. सण संपल्यावर ते घरी परतत असता येशू मुलगा मात्र येरुश्लेमातच राहिला. पण त्याच्या आई वडिलांना हे माहीत नव्हते. कुठल्या तरी प्रवाशांच्या घोळक्याबरोबर तो येत असावा असा विचार करून पुढे 1 दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले. जेव्हा तो त्यांना सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी येरुश्लेमास परत गेले. असे घडले की 3 दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला. तो गुरुजनांच्या मध्ये बसून त्यांच्या ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारित होता. ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. जेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली,
मुला, तू आमच्या बरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.
मग येशू त्यांना म्हणाला,
तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे तेथे मी असावे हे तुम्हाला माहीत नव्हते काय?
परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्या बरोबर नासरेतास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंतकरणात ठेवित होती. येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढला.